வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டரீக வரதே ஹரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. ஆத்ம நிவேதன ஜாலியானந்தர் நக்கி காய் கடத்து ஹே யச்ச வர்ணன் சமர்த்த கர்தாய் அனித்தே அப்பன் பாத்தாகுத். ஆத்ம நிவேதனா உபரி நிக்கழ வஸ்து நிரந்தரி அஹம் ஆத்மா ஹா அந்தரி போத ஜாலா த்யா பிரம்ம போதே பிரம்மச்சி ஜாலா சம்சார கேதத்தோ உடாலா தேஹோ பிராரப்தி டாக்கிலா சாவகாஷ் யாசி மணிஜே ஆத்ம ஜ்ஞான யேணே பாவிஜே சமாதான பரபிரம்மி அபின்ன பக்தச்சி ஜாலா ஆதா ஹோனார தேஹோயே நாகா आणि जाणार ते जाये नाका तुटली मनातीला शंका जन्म मृत्यूची यावे मागच्या वेळेला आपल्या झालेल्या होत्या. प्रथम अध्यात्म श्रवण मग परमार्थाबद्दल उत्सुकता निर्माण होऊन श्रवणामधून परमार्थाची स्तुती स्तवन. जो ऐकलेला विषय आहे तो विषय परत परत घळवणं चित्तामध्ये, दुसऱ्याला सांगणं, ज्याच्याकडून श्रवण करतो त्याची स्तुती स्तवन करणं, ते ज्याबद्दल सांगतात त्या देवदेवतांबद्दल स्तुती स्तवन करणं म्हणजे कीर्तन. आणि अत्यंत ओढीनी नामस्मरणासारखी साधना करणं, श्रवणामधून एवढी तयारी होते. आणि मग पुढं तो अनुग्रह घेतो ज्या मार्गाने आपण ज्यांच्याकडून श्रवण करतो आहोत ते ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाण्याची इच्छा होणं, म्हणून त्यांच्याकडून साधना समजून घेणं आणि ती साधना जीवाभावानी करणं, याला सद्गुरु पाद सेवन असं म्हणतात. आणि सद्गुरु पाद सेवनच पुढे अर्चन वंदन दास्य सख्य अशा प्रकारे विकसित होतं. आणि याचा परिपाक म्हणून त्याला आपण आत्मस्वरूप, आपण ब्रह्मस्वरूप असा सतत बोध टिकायला लागतो. सुरुवात होते त्याचा, जो मी असतो तो मी परमात्म्याशी समरस होतो, निवेदित होतो, याला आत्मनिवेदन असं म्हणतात. हे आत्मनिवेदन झाल्यानंतर आत्मनिवेदना उपरी त्याला निखळ वस्तू, रामकृष्ण ब्रह्माला वस्तू असं म्हणत असत, परमात्मा तेवढा वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू असं ते म्हणायचं. निखळ म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये केवळ ब्रह्मता ब्रह्मभाव निरंतर म्हणजे किंचितही अंतर मध्ये न जाता अखंडित अशा प्रकारे ब्रह्मतेचा प्रत्यय त्याला अखंडतेने येतो निरंतर येतो त्याला आपणच आत्मस्वरूप आहोत. आपला आत्मा हा व्यापक परमात्म्याशी समरस आहे असा त्याच्या अंतर्यामी बोध होतो. त्या ब्रह्मबोधामुळे त्याच्या योगाने तो आपण देह नाही आपण सच्चिदानंद या बोधामध्येच राहायला शिकतो. तो ब्रह्मच होऊन जातो. त्याचा संसार खेद उडून जातो. आणि तो देहाला प्रारब्धावर सोपवतो. अशा अजून दोन महत्वाच्या गोष्टी समर्थ सांगतात. त्या ब्रह्मबोध ब्रह्मची झाला सगळी चांगली परिस्थिती असताना घरात आजारपण नसताना आपल्या मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित असताना कोणतीही चिंता नसताना घरात आवक उत्पन्न व्यवस्थित येत असताना चांदीच्या पेल्यामधून दूध केशर लावलेलं पीत असताना ते ब्रह्म वगैरे सगळं म्हणणं सोपं आहे. हे सगळं ठीक आहे. चिंतनानी त्या ब्रह्मबोधानी ब्रह्म झालो श्रवण करतो आहे सद्गुरू पादसेवन करतो आहे अर्चन वंदन दास्य करतो आहे पण संसारात खेद जेव्हा निर्माण होतो कोणत्याही कारणाने आणि कोणाच्याही संसारात खेद निर्माण होतोच होत नाही असं घडणं शक्यच नाही. काही ना काहीतरी विपरीत प्रतिकूल अशी बाजू असते. ती वागवत असताना देखील ती सहज गत्या सहन करणं तितिक्षा राखून सहन करणं ती आपल्या अंतर्यामी जिरवणं मुरवणं नाहीशी करणं जिरवून आणि परत स्वरूप समाधानच भोगणं ही गोष्ट शहामतीची आहे. ही गोष्ट अवघड आहे. आणि स्वतःच्या देहाबद्दलची देखील तशीच गोष्ट. देह हा मी नाही असा ज्याला बोध झाला त्यांनी देहाला प्रारब्धावर सोपवलं पाहिजे. तो सोपवतो. तो कधीतरी जाणारच. त्याला सांभाळण्याचा योग्य रीतीने प्रयत्न करू नये असं नाही. पण जी देह दुःख आहे ती देह दुःख देखील वाट्याला येणार आणि सगळे उपाय जरी केले तरी प्रारब्धानुसारच काय असेल ते घडणार. आपण मात्र देह नाही आपण सच्चिदानंद स्वरूपच आहोत. अशा तीन गोष्टी घडल्या पाहिजेत असं समर्थ म्हणतात. त्या ब्रह्मबोधाने आपण ब्रह्म अशी भावना ती खरीखुरी भावना संसारातल्या विपरीत परिस्थितीत देखील टिकून राहणं आणि स्वतःच्या देहाच्याही विपरीततेमध्ये ती टिकून राहणं तर मग आता म्हणायचं की त्याला बोध झाला त्याला आत्मनिवेदन झालं तो आत्मज्ञानाला प्राप्त झाला खऱ्या अर्थाने. नाहीतर चिंतने चिंतने तद्रूपता हे बरोबर आहे. ध्यान ध्यानानी एकरूपता बरोबर आहे. नाम नामस्मरणामध्ये नाम नामी नामधारक हे एक होऊन जाणं हे बरोबर आहे. हे सगळं घडतं आहे. पण विपरीत परिस्थितीत देखील बोध टिकून राहणं गरजेचं आहे. असं जेव्हा होईल याचं कारण आपण हे सगळं खरंखुरं अनुभवत असताना साधनेचं समाधान
एका बाजूनी जो अतिशय न तुटणारा आणि ज्याला रेशमी म्हणू असा चिवट धागा संसारात गेलेला असतो आणि देहाच्या ठिकाणी गेलेला असतो, देहबुद्धीच्या ठिकाणी असतो, तर त्याच्यावरही योग्य रीतीने उपाय होणं गरजेचं आहे. एवढ्या तीनही गोष्टी जेव्हा साधतील तेव्हा त्याला आत्मज्ञान म्हणायचं असं समर्थ म्हणतात. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, तेव्हा मग न भंगणारं न खालीवर होणारं असं समाधान त्याला प्राप्त होतं. परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला परब्रह्माच्या ठिकाणी तो खऱ्या रीतीने आता अभिन्न झाला. आणि आता जे जसं घडेल ते यदृच्छेनी घडेल असं त्याला वाटत राहतं. आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आत्मनिवेदन झाल्यानंतर त्याचा क्रम कसा त्याच्या प्रगतीचा हे ते सांगतात. एवढं सगळं होऊन मग तो परमार्थाच्या गौरी शंकरावर विराजमान होतो. संसारी पडावे चुकले किंवा पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले, संत संगे करुनी सत्संगे करुनी. इथपर्यंत सत्संगाची कायम गरज असते. सत्संगाच्या योगानेच इथपर्यंत तो जाऊन पोचतो. मुख्य देव म्हणजे आपल्या अंतर्यामी असणाराच अंतर्देव परमात्मा, त्याला खऱ्या अर्थाने तो ओळखतो. समर्थांनी आत्मनिवेदन झाल्यानंतर मग काय होतं याचं अजून एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दशक 6 समास 4 ते असं म्हणतात, तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. जी पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांमध्ये मीपणा वास करत असतो. पण ही पंचतत्व जी आहेत ती माझ्यापेक्षा वेगळी आहेत असं जेव्हा समजतं, जसं आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो, वस्तुतः देह आणि देहाच्या अंतर्गत असणारं चैतन्य क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा, चैतन्य स्वरूप अविनाशी, असे दोन्ही इथं आहेत. आपल्या ठिकाणी जे मीचं स्फुरण आहे ते मीचं स्फुरण निरालंब आहे, तसंच ते देहाच्या बाजूने नाहीये, नामाच्या बाजूने देखील नाहीये. अर्जुन पण न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप. मी अर्जुन अशा प्रकारचं नाव, जे काही नाव आहे ते नाव नंतर ठेवलेलं असतं. जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी अथवा आई वडिलांच्या सोयीनी मध्ये मला कोणीतरी म्हटलं की त्यांच्या मुलाचं नाव ते कधी डिसेंबर का जानेवारीत ठेवणार आहेत. मुलाला दाखवायला आणलेलं होतं, याचं नाव काय ठेवलं, तर नाही नाव जरा आम्ही डिसेंबरमध्ये ठेवणार आहोत असं म्हणाले. आमच्या मनावर आहे नाव कधी ठेवायचं ते. काही काही ठिकाणी जन्माच्या आधीही नाव ठेवायची प्रथा आहे. जर मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झाली तर अमुक नाव असं हॉस्पिटलमध्ये कळवायला लागतं. आपल्या देशात नाही, तरी देखील तो तिथं अस्तित्व मान तर आहे. म्हणूनच नाव ठरवतात ना, का आधी ठरवतात? म्हणून तो आधी आहे, नाव नंतर आहे, आणि त्याला कोणतंही नाव ठेवलं तरी फरक पडत नाही. जसं मी म्हणतो, माझं नाव माझ्या जन्माच्या वेळेला आई वडिलांनी मकरंद ठेवलं, त्याच्याऐवजी अरविंद ठेवलं असतं तर काय, तरी चाललं असतं. निपजल्या बालकासी नाम नाही तयासी, ठेविला नामासी ओ देतो उठी. जे नाव काही आहे त्याला तो ओ देतो. एकाच माणसाला घरात एका नावाने हात मारतात, आप्पा अण्णा म्हणतात, भाऊ म्हणतात, बाहेर मित्र वेगळ्या नावाने हात मारत असतात, कुठं आडनावाने हात मारत असतात, काही फरक पडत नाही. जो देह आहे त्या देहाचं नाव आणि मुळात देह, तो देह आणि त्याच्या आत असणारं चैतन्य असं मिळून तो देह आहे, त्याचं जीवन आहे, त्या चैतन्याला आपल्या स्वतःला मी म्हणायची सवय आहे. जसं मी माझ्या स्वतःला मी म्हणतो आणि यांना तू म्हणतो, तर हे यांना स्वतःला मी म्हणतात आणि मला तू म्हणतात. म्हणजे मी हा खरा पदार्थ आहे, जो देहाच्या आत, देही ज्याला म्हणतात, तो आहे. नाम रूप वर्ण आकार देह याच्यापेक्षाही वेगळं सहज स्फुरण आहे ते मी मी म्हणून स्फुरत असतं. आणि अज्ञानाने ते देहाला मी असं म्हणत. म्हणून ही जी पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांमध्ये जो मीपणा आहे तो मीपणा वेगळा आहे असं स्पष्ट समजलं, देह वेगळा आहे हे समजलं, तर तो जो मी आहे तो मी वस्तुतः देहाचा नाही, म्हणजे पंचतत्वांचा नाही हे लक्षात येतं. त्याला आकार नाही, रूप नाही, वर्ण नाही, नाम नाही, तरी ते आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, तेच फक्त शिल्लक राहतं. पंचतत्वांचा देह बाजूला सारल्यानंतर देखील जे मी मी म्हणून स्फुरत असतं तर ते निर्गुण असतं. तो निर्गुण आणि परमात्मा हे एकच आहेत. सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन, बघा सोहम शब्द आला, तो परमात्माच मी आहे जो वस्तुतः माझ्या ठिकाणी निर्गुण आहे. तो बाहेर माझ्या देहाच्या सापेक्षतेने मी मला स्वतःला मी म्हणतो. देहच जर नसेल तर हा मी आणि बाहेरचा परमात्मा हे मुळातच एक आहेत. जसं घटामध्ये असणारं उदक आणि घटाच्या बाहेर असणारं उदक, तो घट फुटला तर घटाच्या आत असणारं उदक आणि बाहेरचं हे एकरूपच आहेत. तसा मी तोच आहे, परमात्माच आहे. सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन, अशा प्रकारे माझ्या ठिकाणी जो मी हा भाव होता तो परमात्माच आहे, अशा सोहम भावानी आत्मनिवेदनाचा मला प्रत्यय आला. आत्मनिवेदन होता, आत्ताचा विषय तोच आहे. आत्मनिवेदन झाल्यानंतर काय? आत्मनिवेदन झाल्यानंतर देवा भक्तासी ऐक्यता. आता ते सगळं मिळून समजायचं, मागं जे सांगितलं ते. आत्मनिवेदन झाल्यानंतर देव आणि भक्त हे एक आहेत असं लक्षात येतं. देवाभक्तांचं ऐक्य निर्माण होतं. मी असं ऐकलं की उबळेकर महाराज आरती करायचे तेव्हा म्हणायचे की निरांजन तर मधून फिरत आहे देवाच्या आणि माझ्या, जसं देवाला ओवाळलं जात आहे तसं माझ्या आत असणाऱ्या देवाला देखील ओवाळलं जात आहे, ही देवाभक्तांची ऐक्यता। नाहीतर भक्त साधारण भीतीच्या भावनेत असतो की आपलं याला जपा देव आहे, काही करून याला सांभाळा, याला जे जे काही उत्पत्ती लावायची असेल लावा, काही नैवेद्य अर्पण करायचं असेल करा, ओवाळायचं असेल ओवाळू, फूल व्हायचं असेल फूल वाहू, याला जपा आपलं। ही जी सुरुवातीची भक्ताची भावना असते ती नंतर बदलत बदलत देव आणि भक्त हा एक, हा इतका भाव दृढ होतो की मध्ये फिरणारं निरांजन हे दोघांनाही ओवाळतंय असं त्याला वाटायला लागतं। आता देव आणि भक्त रामकृष्ण म्हणत असत, जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण। त्या काळात ते होऊन गेले, या काळात हा देह जन्माला आला, असं इतकी देवाभक्तांची ऐक्यता प्रत्ययाला येते। देव हा निर्गुण, सगुण देखील आहेच, पण सगुणाच्याही पलीकडे तो निर्गुण आहे, तो निर्गुणातूनच सगुण झालेला आहे। तसं भक्ताला समजतं की आपण देखील सगुण म्हणजे देहधारी आहोत, त्याच्या मागं निर्गुण आहोत, त्या निर्गुणातूनच हा देह दिसतो आहे। म्हणून सगुणाच्या अंगानी देखील ऐक्यता आणि निर्गुणाच्या अंगानी देखील ऐक्यता। साचार भक्त विभक्तता सांडून झाला, आणि मग तो जो भक्त असतो तो भक्त या आचरणासहित सर्व ठिकाणी राहतो। आता मृत्यू त्याच्या ठिकाणी गडबड निर्माण करत नाही, जन्म त्याच्या ठिकाणी गडबड निर्माण करत नाही, त्याच्या आचरणामध्येच आता निर्गुण हे सत्य अशा प्रकारचा दृढ भाव असतो। आणि सगुणाच्या अंगानी करुणा दया क्षमा प्रेम निष्कामता निस्पृहता, जसा परमात्मा परमात्म्याच्या सत्तेमध्ये सर्वांचं कल्याण होत आहे, तसं सर्वांचं कल्याण व्हावं अशी भावना। तो देहाच्या अंगानी साचार अशा प्रकारेच वर्तन करायला पाहिजे देवासारखा। आता त्याच्या ठिकाणी स्वार्थ नको, आता त्याच्या ठिकाणी स्वतःचा लोभ नको, आता त्याच्या ठिकाणी मत्सर दंभ नको, तर साचार। आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता, साचार भक्त आचरणामध्ये देखील आता त्याच्या ही भक्तता निर्गुणाच्या अंगानी देखील आणि सगुणाच्या अंगानी देखील उतरलेली असते। तसंच त्याला एक देह असतो आणि तो देह असेपर्यंत तो भक्तीमध्ये रममाण असतो। सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा। आता मीच राम असा बोध झाला तर नाम घेण्याची आवश्यकता नाही असं तर्कट त्याच्या ठिकाणी नसतं, त्या नामाने त्याला स्वतःच आनंद मिळतो, त्याला त्या साधनेची देखील संपूर्णता कशात आहे हे लक्षात येतं आणि ते लक्षात येऊन तो साधना करतो। साचार भक्त विभक्तता सांडून झाला अशा प्रकारे तो कधीच विभक्त न राहता भक्त आचरणासहित भक्ती करणारा असा राहतो। निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. आता आपण निर्गुण परमात्म्याशी एकरूप आहोत. मुळात आपल्याला आता जन्म आणि मरण नाही, आपण अजन्मा आहोत आणि मरण धर्मा नाही. देह जाणार आहे हे नक्की, देह जाणार, आपण म्हणजे देह नाही. आपण निर्गुण आहोत आणि निर्गुणाला जन्म मरण नाही. जे काही काही गोष्टी सिद्धांत सिद्धांतासारख्या पक्क्या ठसलेल्या अशा त्याच्या ठिकाणी राहायला पाहिजेत. साधनेने जे जे कमवायचंय, जे जे मिळवायचंय ते समर्थ सांगतात. निर्गुणासी नाही पाप पुण्य. आपण निर्गुणच आहोत, परमात्मा आहोत. पाप पुण्य हे देहापर्यंत आहे, पाप पुण्याचे परिणाम देखील देहापर्यंत आहेत. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका येईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. स्वर्गाला जाणं देखील पुण्यात्मक पापच आहे. आपल्या स्वतःला देह समजतो आणि तिथे जाऊन जरा मौज मजा करेन म्हणतो, हे पुण्यात्मक पाप आहे असं ते म्हणतात. त्यामुळं पाप पुण्याच्याही कल्पना स्पष्ट असतात. निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी पाप पुण्य नाही, देहाच्या ठिकाणी आहे आणि त्या तारतम्यानेच तो वागतो. देह पुण्यकर्मामध्येच रत राहतो. पाप पुण्य नाही निर्गुणाला म्हणून तो पुण्य पाप सरसकट करेल असं करत नाही, तो मर्यादेमध्ये राहील. पण आपण निर्गुण परमात्मा आहोत, सहज जाता जाता देखील सहजं कर्म कौंतेय सदोषमती न त्यजेत असं म्हटलेलं आहे. कर्मामध्ये सहजच दोष आहे, चुका घडतात. त्या चुकेच त्या तो जो दोष आहे त्याचा परिणाम आहे तो परिणाम भोगणारा देव आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तो निर्दोष वर्तन करेल असं कोणीच शक्य नाही जगात. कोणीही निर्दोष वर्तन करू शकणार नाही. एक गोष्ट केली की त्याच्यात दोष काहीतरी काहीतरी चांगली गोष्ट, चांगल्या करता केलेल्या गोष्टीमध्ये देखील दोष असतो एका बाजूने. जसं अगदी दिवा लागलेला आहे पण त्या दिव्याच्या खाली थोडा तरी अंधार असतोच. इथं हे एवढे पण याच्या मागच्या बाजूला सावले आहेत. तसं एखादं चांगलं कृत्य जरी केलं तरी त्या चांगल्या कृत्याचे चांगले परिणाम होतात, तसं काहीतरी वेगळा परिणाम देखील होऊ शकतो. तेच तर परिणाम, ही अर्जुनाची विवंचना होती. भगवंतांचं धर्मकार्य म्हणून फार दुष्टांचा संहार करणं हे त्यांचं धर्मकार्य होतं, त्याचे परिणाम काय होतील हे अर्जुन भगवद्गीतेच्या सुरुवातीला भगवंतांना सांगतोय की कुळच्या कुळ संपतील, कुलस्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल. कोणतीही चांगली गोष्ट करायची तरी त्याच्यात दोष आहे. आपणही केलेल्या कोणत्याही चांगल्या कृत्यामध्ये न कळत काही एक दोष असू शकतो. आणि त्या दोषाची जबाबदारी देहाला घ्यायला लागते, देह मन बुद्धीला घ्यायला लागते. त्यालाच आपण पाप म्हणू, पाप पुण्य. पण हे पाप पुण्य देहापर्यंतच मर्यादित आहे, माझ्यापर्यंत नाही. मी निर्गुण आहे. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. अशा प्रकारे निर्गुणाच्या भावामध्ये सतत असल्यामुळे कर्मापासून, कर्मफळापासून, पापपुण्यापासून, विविध कल्पनांपासून तो मुक्त होऊन जातो. तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला आपणास आपण भुलला कोहम म्हणे. जेव्हा तो देहामध्ये सापडलेला असतो तत्वांनी त्याला वेटाळून घेतलेला असतो आणि त्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाविषयी संशय असतो. आपण कोण आहोत याच्याबद्दल भ्रांती असते. तोपर्यंत तो मी कोण आहे हे कळत नाही असं म्हणतो. तत्वी गुंतला म्हणे कोहम, त्याच्यामध्ये अडकून पडला तत्वाच्या भावनेमध्ये, तर आपण कोण आहोत हे कळत नाही. विवेक पाहता म्हणे सोहम, आणि विवेक पाहिल्यानंतर मग तो परमात्मा मी आहे मूळ स्वरूपाची जाणीव होते. स्वामीजी सांगायचे की एक प्रोफेसर, माफ करा सर, प्रोफेसर म्हणजे मला असं काही कोणाला म्हणायचं नाहीये, त्यांना जाऊ दे, मी प्रोफेसर म्हणजे आता थोडं वर्णन करतो म्हणजे याच्यातलं कोणी नाही हे स्पष्ट होऊन जाईल. घरातली अजिबात कामं न करणारे, ज्यांना बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसणारे, खरेदी विक्री व्यवहार काहीही माहीत नाही, ज्यांना अध्ययन आणि अध्यापन एवढंच माहीत होतं असे, त्यांना एकदा त्यांच्या मंडळींनी भाजी आणायला सांगितलं. मंडईत जाऊन भाजी आणायला सांगितलं. ते म्हणाले मी कधी गेलो नाहीये. असे लोक असतात की जे म्हणतात की ते आमची मंडळी करता, आम्ही कधी गेलो नाही. तसे ते होते, ते म्हणजे आम्ही कधी गेलो नाही मंडईत. जा म्हणायचं, एवढ्या गर्दीत मी हरवलं तर काय करणार म्हणे, हरवाल कसे. तरी ते म्हणाले नाहीच. म्हणून मग त्यांच्या पायाला, अंगठ्याला, पायाच्या अंगठ्याला त्यांनी एक काळा गंडा बांधला, याच्याकडे लक्ष ठेवा, तो आहे म्हणजे तुम्ही आहात, हरवलेले नाही, तुम्ही जा, आज हे एवढं तुम्ही जा आणि कराच, असं म्हणून त्यांना बाहेर पाठवलं. त्यांनी जाऊन विचारून कसंच पण भाजी खरेदी केली. भाजी खरेदी करत असतानाच त्यांच्या असं लक्षात आलं की गंडा नाहीये, कोणाचं तरी पाय पडला चपल्यावर, तो गंडा गेला. तर म्हणाले हरवलो, मी आलो तेव्हा माझ्या बायकोने सांगितलं होतं की पायाच्या अंगठ्याला गंडा आहे तोपर्यंत तुम्ही आहात, त्यामुळे घाबरू नका, तुम्ही गर्दीत हरवणार नाही. पण गंडा सुटला आणि ते म्हणायला लागले की अहो माझ्या पायात गंडा होता, तिथल्या लोकांना विचारायला लागले तो गंडा आता नाही, मी हरवलो की काय. तर लोकांनाही कळेना की या माणसाला झालंय काय. तिथं जरा गर्दी जमली आणि ते म्हणाले की मी गर्दीत हरवेन, हरवू नये म्हणून गंडा बांधलेला होता. तिथे एक शहाणा मनुष्य होता, त्याला समजलं काय झालंय ते, त्यांनी एक काळा दोरा त्याच्या अंगठ्याला बांधला, सापडलो म्हणला. तत्वामध्येच तत्वानी गुंडाळून घेतल्यामुळे आपण कोण आहोत हे कळत नाही अशी त्याची परिस्थिती झाली. आणि मग कोणीतरी त्याला विवेक सांगितला, त्याला तो समजला आणि मग तोच मी आहे असं तो म्हणायला लागला. जेव्हा ती तत्व बाजूला झाली त्याच्या दृष्टीने, पंचमहाभूत अनन्य होता अहम सोहम मावळली. प्रथम लक्षात येतं की तो मी आहे, तो मी आहे याचा अर्थ मी आत, देहाच्या आत असणारा जीवभावानी जो स्वतःला वेगळ्या अहंतेनी समजत होता तो परमात्मा आहे. हा सोहम देखील कधी कधी अहंकार होतो, म्हणजे तुला माहीत नाहीये ना, मला माहितीये मी परमात्मा आहे, असं त्या अहंकाराचं स्वरूप असतं. रामकृष्ण म्हणायचे की त्याला सोहम वगैरे एवढ्यात सांगू नका, अहंकारी होईल. जे इतरांना समजलं नाही ते मला समजलं म्हणजे काय, मी मोठा परमात्मा झालो. आणि खऱ्या रीतीने जेव्हा त्या भावाशी तो अनन्य होतो तेव्हा मीही राहत नाही आणि तोही राहत नाही. आता सहज स्थिती होते. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत. आत्मनिवेदन झाल्यावर काय काय होतं असं समर्थ सांगतात. आणि ही अहम आणि सोहम देखील मावळून गेल्यानंतर त्याची जेव्हा सहज स्थिती होते, जे उर्वरित राहतं त्याची स्वरूप संत शाश्वत असं संत याचा अर्थ. संत या शब्दाचा अर्थ शाश्वततेच्या बोधात असणारा. आपण जेव्हा संत एखाद्याला म्हणतो, पण संत या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत. यानंतर जे शिल्लक राहतं उर्वरित ते स्वरूप शिल्लक राहतं, ते शाश्वत असतं, ते जाणारं येणारं नसतं. देही असो न देहातीत जाणीजे ऐसा, देहात असतानाच देहाच्या देहभावनेच्या पलीकडचा अशा प्रकारे जाणावा. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञान होता माउली प्रभु. बोला पुंडली कवरले हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.